आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इन एक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
पगार नाही पण शेकडो कोटींच्या देणग्या, इलेक्टोरल बॉन्ड्स भाग 12। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। कल्पना करा की बनावट औषधे तयार करणारी एक फार्मास्युटिकल कंपनी जर चौकशी सुरू झाली तरी कारवाई होत नाही आणि तीच कंपनी करोडो रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करते, तर लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कंपन्यांवर कारवाई का होत नाही हे जाणून घ्यायचे नाही का? आणि ज्या कंपन्यांची औषधे निरुपयोगी समजली जातात त्यांनी करोडो रुपयांचे रोखे विकत घेतले आणि देणग्या दिल्या, तर तुम्हाला काही शंका नाही का? असे दिसते की एखाद्या महत्त्वपूर्ण घोटाळ्याला घोटाळा म्हणून अजिबात मान्यता न देण्याचा सामूहिक करार आहे। हा आमचा इलेक्टोरल बॉन्ड्सवरील 12वा व्हिडिओ आहे। या विषयाशी संबंधित माहिती हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून ठेवली जात आहे, म्हणून आम्ही विविध ठिकाणी प्रकाशित माहिती एका सादरीकरणात संकलित करत आहोत। आशा आहे की आपण हा मोठा घोटाळा लोकांसमोर उघड करण्यास मदत कराल। स्क्रोल, न्यूज मिनिट आणि न्यूज लॉन्ड्रीचे निष्कर्ष विचारात घ्या। 2022 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने ग्लेनमार्कला तेलमा या औषधाच्या निकृष्ट दर्जामुळे 5 नोटिसा बजावल्या। नोव्हेंबर 2022 याच कंपनीने 9.75% कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले। सिप्लाला 2018 ते 2022 दरम्यान 4 कारणे दाखवा नोटिसा मिळाल्या आणि 39 कोटींचे रोखे खरेदी केले। ऑगस्ट 2018 आरसी कफ सिरप गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरले आणि पुढील वर्षी कंपनीने 14 कोटींचे रोखे खरेदी केले। या कंपन्यांनी ज्या विशिष्ट पक्षांना देणगी दिली आहे त्यांची केवळ विशिष्ट कोड क्रमांक मिळाल्यावरच पुष्टी केली जाईल। सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्टेट बँकेला या अनोख्या संहितेची माहिती तात्काळ द्यावी असे बजावले आहे। आम्ही असे सुचवत नाही की या कंपन्यांनी लाचखोरी म्हणून बॉन्ड खरेदी केले, तथापि या खरेदीची वेळ ईडीच्या छाप्यांनंतर किंवा औषधांच्या गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी होणे निश्चितपणे पुढील तपासाची हमी देते। छापे टाकल्यानंतर एका लॉटरी कंपनीने लोकांच्या संपत्तीच्या स्वप्नांचा गैरफायदा घेत शेकडो कोटींचे रोखे खरेदी केले। त्याचप्रमाणे जेव्हा औषध कंपन्यांना निकृष्ट दर्जाच्या औषधांसाठी नोटिसा येतात तेव्हा ते करोडोंचे रोखे खरेदी करतात। स्क्रोल, न्यूज मिनिट आणि न्यूज लायंड्री यांच्या संयुक्त तपासणीत 35 फार्मास्युटिकल कंपन्यांनी 1000 कोटींचे रोखे खरेदी केल्याचे उघड झाले आहे। यापैकी 7 कंपन्यांची रोखे खरेदीच्या वेळी निकृष्ट दर्जाची औषधे तयार केल्याबद्दल चौकशी सुरू होती। ऑल इंडिया ड्रग ॲक्शन नेटवर्कचे श्रीनिवासन यांनी लोकशाही आणि प्रामाणिक निवडणुकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कंपन्या देणग्या देण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गुजरातमधील टोरेंट फार्मा या कंपनीने मे 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत 77.5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले। डेप्लॅट वजा 150 हे औषध 2018 गुणवत्तेच्या चाचणीत यशस्वी ठरले आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाचे घोषित करण्यात आले। ऑक्टोबर 2019 US अन्न आणि औषध प्रशासनाने त्याच्या गुणवत्तेबद्दल चेतावणी दिली, तरीही गुजरात सरकारने कोणतीही कारवाई केली नाही। द प्लॅट व्यतिरिक्त टॉरंट फार्माचे लोसर एच, निकरन एलव्ही आणि लोपमीत देखील गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये यशस्वी झाले आणि त्यांना नोटिसा मिळाल्या। या काळात कंपनीने कोट्यवधींचे रोखे खरेदी केले। झायडस हेल्थकेअर या गुजरातच्या आणखी एका कंपनीने 2022 ते 2023 दरम्यान 29 कोटींचे रोखे खरेदी केले। 2021 बिहारच्या औषध नियामकाने रेमडेसिवीरची बॅच बनावट घोषित केली, ज्यामुळे अनेक रुग्णांवर विपरीत परिणाम झाला, तरीही गुजरात औषध नियामकाने कोणतीही कारवाई केली नाही। त्याचप्रमाणे हेटेरो लॅब्स या हैदराबादस्थित कंपनीने एप्रिल 2022 39 कोटींचे रोखे खरेदी केले। याआधी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या औषधाच्या निकृष्ट दर्जासाठी 6 नोटिसा बजावल्या होत्या। या कंपनीने रेमडेसिवीर तयार केले जे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले, परंतु तेलंगणा सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. हेटेरोने ही निकृष्ट दर्जाची औषधे महाराष्ट्रातून परत घेतली होती. या कंपनीने एकूण 60 कोटींचे रोखे खरेदी केले. त्यांची निष्क्रियता या बॉण्ड खरेदीशी संबंधित असू शकते का याची चौकशी होऊ नये का? कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार किती सर्रास होता ते पहा. लक्षणीय कमतरतेमुळे काळाबाजार उदयास आला, ज्यामुळे सरकारला औषधांच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यास भाग पाडले. 2021 त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्याचा वापर करूनही जीव वाचला नाही आणि अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. ज्या कंपन्यांनी उत्पादन थांबवायला हवे होते त्याऐवजी रोखे खरेदी करत होत्या. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की नोव्हेंबर 2020 WHO रेमडेसिवीरच्या वापराविरुद्ध सल्ला दिला होता, असे सांगून की यामुळे उपचारांचे परिणाम सुधारले किंवा जीव वाचले असा कोणताही पुरावा नाही. तरीही भारतात रेमडेसिवीरचा वापर सुरूच आहे. WHO सल्ल्यानंतर 2 वर्षांहून अधिक काळ, मार्च 2023 भारतातील एम्स आणि ICMR त्यांच्या उपचार प्रोटोकॉलमध्ये रेमडेसिवीरचा समावेश करणे सुरू ठेवले, जे सुचविते की ते विशिष्ट आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकते. मे 2021 आरोग्यमंत्री मोंडाविया यांनी घोषणा केली की सरकार त्याचे उत्पादन 10 पट वाढवेल. WHO सल्ल्यानंतरही रेमडेसिवीरचा वापर कायम होता. आता जर इलेक्टोरल बॉण्ड्सची माहिती समोर आली नसती तर रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या करोडो रुपयांचे बॉण्ड्स खरेदी करत आहेत हे तुम्हाला कळले असते का? आणि पैसे कोणाला मिळत आहेत हे जाणून घ्यायचे नाही का? हा संगनमताचा प्रकार नाही का? त्यामुळे आमचा असा युक्तिवाद आहे की इलेक्टोरल बॉण्ड्सचा मुद्दा कोणाला किती देणगी मिळाली याचा नाही. विरोधी पक्ष आणि भाजप दोघांनीही त्यांचे स्वागत केले. मुद्दा असा आहे की कायदा असंवैधानिक आणि सदोष आधारावर बनवला गेला. कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रमाणात देणगी दिली, परंतु यामुळे मूळ समस्येचे निराकरण होत नाही. या बॉण्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून मिळालेल्या व्यवसायाच्या व्याप्तीचे परीक्षण करणे आवश्यक आहे. येथे एक महत्त्वाची समस्या आहे, ती केवळ तेव्हाच उघड होईल जेव्हा ती एका अनन्य कोडद्वारे स्थापित केली जाईल की कोणत्या कंपनीने बॉण्ड विकत घेतला आणि तो कोणत्या पक्षाला दिला गेला. निवडणूक रोखे विकत घेतलेल्या कंपन्यांचे प्रकार या प्रणालीबद्दल अनेक शंका निर्माण करतात. छोट्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत ज्यांनी त्यांच्या नफ्यापेक्षा जास्त रोखे खरेदी केले. 2018 स्थापन झालेल्या अशा 43 कंपन्या आहेत ज्यांनी 385 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 4 कंपन्यांनी ज्या वर्षी त्यांची स्थापना केली त्यावर्षी करोडो रुपयांचे रोखे खरेदी केले. तपास यंत्रणांनी 2 डझनहून अधिक कंपन्यांवर छापे टाकले तरीही त्यांनी रोखे खरेदी केले. असंख्य कंपन्यांनी रोखे खरेदी केले आणि नंतर देणग्या मिळाल्या. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी एकूण निवडणूक रोख्यांपैकी 30% खरेदी केली. कॉर्पोरेट दृष्टिकोनातून हे एक महत्त्वपूर्ण हाताळणी प्रकट करते. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील गुपिते उघड झाली आहेत. या सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. जर मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या कंपनीने कोट्यवधींचे रोखे खरेदी केले तर त्याचा भारतीय लोकशाहीला कोणताही धोका नाही. जर मनी लाँड्रिंगमुळे भारताला धोका निर्माण होत असेल तर त्यात गुंतलेल्या कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांबद्दल चिंता का नाही? या मथळ्याचा विचार करा आणि क्वोट ईडीचा दावा, आम आदमी पार्टीला एका कराराच्या बदल्यात निवडणूक देणगीच्या रूपात लाच मिळाली आणि क्वोट ईडीच्या दाव्याबाबत अमर उजालासह इतरांनी ही बातमी दिली आहे. ईडीच्या FIR दिल्ली जल बोर्डाने आम आदमी पार्टीला देणगी देणाऱ्या NKG इन्फ्रा लिमिटेडला 38 कोटींचे कंत्राट दिल्याचा उल्लेख आहे. बातमी देणगीची रक्कम किंवा त्याचा फॉर्म निर्दिष्ट करत नाही, मग ती बॉण्ड खरेदीद्वारे किंवा इतर पद्धतीद्वारे होती. जर आम आदमी पार्टीला कराराच्या बदल्यात देणग्या दिल्याची चौकशी होऊ शकते तर कंपन्यांना त्यांच्या देणग्यांच्या बदल्यात दिलेल्या व्यवसायाची चौकशी का होऊ शकत नाही? 77,21 कोटी रुपये मिळालेल्या भाजपला देणग्या, ईडीकडून CBI शक्ती आणि काही कंपन्यांना बॉण्डच्या बदल्यात काही 1,00,000 कोटी रुपयांच्या व्यवसायाची व्याप्ती दर्शवितात. ऋत्विक प्रोजेक्टचेच उदाहरण घ्या, ज्या कंपनीने 45 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. जेव्हा कंपनीचे मालक CM रमेश तेलुगू देसम पक्षात होते तेव्हा कंपनीला आयकर विभागाच्या छाप्यांचा सामना करावा लागला. सीएम रमेश यांनी टीडीपी सोडून भाजपसाठी खासदार झाल्यानंतर त्यांच्या कंपनीने अनेक सरकारी कंत्राटे मिळवली, त्यामुळे रोख्यांच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण होतात. केवळ कोणत्या पक्षाला देणग्या मिळाल्या याविषयी नाही, देणग्या घेणारे विरोधक आणि भाजपचे तसे करणाऱ्यांमध्ये खूप फरक आहे. मोदी सरकारचे ईडी आणि आयटी विभागांवर नियंत्रण असून कोणत्याही कंपनीला अनुकूल बनविण्याची प्रचंड क्षमता आहे, विरोधी पक्षांकडे नसलेली शक्ती. त्यामुळे छापे टाकले जातात, त्यामुळे कंपनी मालक भाजपमध्ये सामील होत आहेत. सन फार्मा या औषध निर्मिती कंपनीचा विचार करा, ज्याला तामिळनाडूमध्ये प्लांट उभारण्यासाठी परवानगीची आवश्यकता होती, परंतु पर्यावरणीय अडथळ्यांचा सामना करावा लागला. राजकीय पक्षांना 31.5 कोटी रुपयांची देणगी दिल्यानंतर आवश्यक परवानग्या मिळाल्या. हे लाचखोरीच्या प्रकारासारखे दिसते. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला समूहाचा भाग असलेल्या मध्य प्रदेशातील ग्रासिम इंडस्ट्रीने विदेशी स्पर्धकांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी स्वस्त कपड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी लॉबिंग केली. बंदीनंतर ग्रासिमचा व्यवसाय भरभराटीला आला. 33 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केलेली ही कंपनी असे करणाऱ्या पहिल्या 100 कंपन्यांमध्ये आहे. आदित्य बिर्ला समूहाने त्याच्या विविध क्षेत्रांमध्ये लाखो किमतीचे रोखे खरेदी केले आहेत. ग्रासिमची मार्केट मक्तेदारी असतानाही प्रश्न पडतो की ग्रासिम किंवा कंत्राट मिळालेल्या पक्षाची चौकशी होणार का? देणग्यांसाठी व्यवसायाची थेट देवाणघेवाण अस्पष्ट करण्यासाठी कंपन्या एकाधिक पक्षांना देणगी देतात, ज्यामुळे असे व्यवहार सिद्ध करणे आव्हानात्मक होते. कोणत्या सरकारला कंपनीला अधिक फायदा होऊ शकतो आणि त्याच्या पक्षाला देणगी दिलेल्या रकमेचा विचार करणे आवश्यक आहे. ही परिस्थिती, ज्यामध्ये सर्व पक्षांचा समावेश आहे, मोदी सरकारच्या अंतर्गत भ्रष्टाचाराचे महत्त्वपूर्ण प्रकरण दर्शवते, जे कायद्याने लागू केले होते. त्यामुळे कंपन्यांना देणगीदारांची नावे गोपनीय ठेवण्याचा आग्रह आहे. बॉन्ड खरेदी केल्यानंतर कंपन्या कोणत्याही पक्षाला त्यांच्या योगदानाबद्दल फक्त एका फोन कॉलद्वारे सहजपणे कळवू शकतात. तद्वतच कंपन्यांनी त्यांच्या देणग्या उघड केल्या पाहिजेत, परंतु बिझनेस स्टँडर्डच्या मथळ्यानुसार कॉर्पोरेट्सचा असा विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी अपेक्षा ठेवून बॉन्ड इश्यूमुळे जनता प्रभावित होणार नाही. टीव्ही आणि वृत्तपत्रे गप्प राहिल्याने बातम्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, हा आत्मविश्वास एक महत्त्वाचे आव्हान आहे. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत जनता अनभिज्ञ असते, तेव्हा माहितीपूर्ण निर्णय घेणे कठीण होते. त्यामुळे या घोटाळ्याचे तपशील सर्वत्र ज्ञात असल्याची खात्री करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. हे फक्त लोकसभेच्या निकालांबद्दल नाही, तर ते जनतेला अंधारात ठेवू शकतात याची खात्री असलेल्यांना उघड करण्याबद्दल आहे. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं दररोज पंतप्रधानांची जयंती साजरी करत असताना काही पत्रकार परिश्रमपूर्वक या घोटाळ्याचे थर उलगडत आहेत. विघ्नेश राधाकृष्णन, जास्मिन निहलानी आणि रेबेका रोज वर्गीस यांनी द हिंदूमध्ये नोंदवल्याप्रमाणे त्यानंतर किमान 43 कंपन्या सुरू झाल्याचा खुलासा करतात. 2018 एकूण अंदाजे 385 कोटी रुपयांचे रोखे खरेदी करण्यात आले. 2023 हैदराबादमधील 4 कंपन्यांनी त्यांच्या स्थापनेनंतर काही महिन्यातच कोट्यवधींचे रोखे खरेदी केले. 2020 आणि 2021 कोविड वर्षांमध्ये 20 कंपन्यांनी सुरू केल्याच्या 1 किंवा 2 वर्षांत 100 कोटींहून अधिक किमतीचे रोखे मिळवले. द हिंदूने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या डेटाबेसमधून ही माहिती मिळवली आहे. द हिंदूच्या अहवालात काही उदाहरणे हायलाइट केली आहेत, ज्यात हैदराबाद आधारित शार्क्स इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तशाक ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. दोन्ही 2023 दरम्यान सुरू करण्यात आले होते. एकाच संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांना सामायिक करून या कंपन्यांनी एकूण 7.5 कोटींचे रोखे मिळवले. त्यांच्या स्थापनेच्या 3 महिन्यांच्या आत बेनगॅलोगल रिसोर्सेस LLP या आणखी एका संस्थेने स्थापनेनंतर 4 महिन्यांनी 5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, तर वासवी ॲव्हेन्यूज LLPने सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी 5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. एकत्रितपणे या 3 संस्थांनी 17.5 कोटी रुपयांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली. बंगालच्या एस्कस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडने त्याच्या स्थापनेच्या 2 वर्षांत 22 कोटी रुपयांचे रोखे मिळवले. हैदराबादस्थित कंपनी अपर्णा फार्म्स अँड इस्टेट्सने तिच्या स्थापनेच्या 3 वर्षांत रोख्यांमध्ये 30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अहवालात यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचाही उल्लेख आहे, ज्याने एप्रिल 2019 162 कोटी रुपयांचे बॉन्ड विकत घेतले होते. राजकीय पक्ष त्यांच्या फायनान्सरचा खुलासा करण्याबाबत टाळाटाळ करत आहेत, अन्यथा भाजपने आधीच असे केले असते. कंपन्यांच्या दृष्टिकोनातून नव्याने स्थापन झालेल्या कंपन्यांकडून तपासाधीन असलेल्या किंवा औषधांच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी झालेल्या कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे रोखे संपादन करणे या गुंतवणुकीच्या उद्देशाविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण करतात. इलेक्टोरल बॉन्ड्सचा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून प्रचलित मौन कंपनीच्या निधी व्यवसाय ऑपरेशन्स आणि कर्मचारी कल्याणासाठी असतो. ही परिस्थिती प्रत्येकी 500 कोटी रुपयांचे रोखे खरेदी करणाऱ्या कंपनीमागील तर्काबद्दल प्रश्न विचारते. कर्मचाऱ्यांचे पगार प्रमाणानुसार वाढवले जात आहेत का? कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना बॉन्ड खरेदी उघड करण्यापासून सूट देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले होते का? भागधारक 500 कोटी रुपयांचे रोखे खरेदी आणि राजकीय व्यक्तीला देणगी देण्यास मान्यता देतील का? बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात असे सुचवले आहे की मोठ्या कॉर्पोरेशनच्या तुलनेत लहान कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातील लक्षणीय मोठा हिस्सा राजकीय कारणांसाठी दान केला आहे. सर्वात जास्त योगदान देणाऱ्या 10 कंपन्यांनी त्यांच्या 4 वर्षांच्या नफ्यातील 0.2% दान केले, तर 10 सर्वात लहान कंपन्यांनी त्यांच्या नफ्यांपैकी सुमारे 15% दान केले. यामुळे व्यावसायिक देणग्या आणि राजकीय निधी यांच्यातील संबंधांबद्दल चिंता निर्माण होते. राजकीय पक्षांना प्रचारासाठी निधीची आवश्यकता असते, मात्र हा निधी मिळविण्याची पद्धत संशयास्पद आहे. देणगीच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक क्रियाकलापांमुळे भारताच्या लोकशाहीत लक्षणीय असंतुलन निर्माण झाले आहे. भाजपला 7,000 कोटींहून अधिक देणग्या मिळाल्या, इतर पक्ष ज्यांना अत्यल्प निधी मिळाला नाही अशा पक्षांना मागे टाकले. खासदार किंवा आमदारांच्या संख्येवर पक्षाच्या देणग्या जोडण्याचा कोणताही नियम नसल्यामुळे प्रति खासदार मेट्रिक्सच्या आधारे भाजपच्या निधीचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणारे युक्तिवाद दिशाभूल करणारे आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्सचे संपूर्ण तपशील अद्याप उघड केलेले नाहीत, जे काही विशिष्ट कंपन्यांशी मिलीभगत असल्याचे उघड करतात. छाननी अंतर्गत असलेल्या संस्थांद्वारे रोख्यांची खरेदी जबाबदारीची मागणी करते. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.